आजचे दैनिक सुभक्ती परबोध 8 सप्टेंबर। देवाची परतफेड कशी करावी? परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? मी तारणाचा प्याला उंचवून परमेश्वराच्या नावाने हाक मारेन। त्याच्या सर्व लोकांसमोर मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करेन। स्तोत्रसंहिता 116:12-14। परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? ही भाषा मला अस्वस्थ करते। उपकाराची परतफेड हे शब्द इतक्या सहजपणे असे सूचित करीत असल्यासारखे जाणवतात की कृपा जणू अशी आहे जिला देव आपल्याकडे गहाण ठेवतो। ती खरोखर औदर्यपूर्ण तर आहे, परंतु तुम्हाला तिची परतफेड करावी लागेल। पावलाने प्रेषितांची कृत्ये 17:25 असे म्हटले आहे की माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही देवाला असे काहीही देऊ शकत नाही की देवासाठी असे काहीही करू शकत नाही जे त्याने तुम्हाला आधीच दिले नाही आणि जे त्याने तुमच्यासाठी आधीच केले नाही। 1 करिंथ 15:10 तुम्ही हीच गोष्ट पुन्हा पाहू शकता। तरी जो मी काही आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले। ते मी केले असे नाही तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले। तर मग आपले कोणतेही काम देवाची परतफेड कधीही करू शकत नाही, कारण ते काम देखील देवाचे एक कृपादानच आहे। आपण देवासाठी करत असलेले प्रत्येक काम आपल्यावर त्याच्या कृपेची ऋण अधिकच वाढवत जाते। ह्याप्रमाणे स्तोत्र 116 नवस पूर्ण करण्याच्या कृतीला जी गोष्ट कर्जाची परतफेड केली जात आहे असा गैरसमज होण्याच्या धोक्यापासून मुक्त ठेवते, ती म्हणजे ही की नवस पूर्ण करणे ही खरे पाहता एक सामान्य परतफेड नाही, तर प्राप्त करून घेण्याची आणखी एक कृती आहे जी देवाच्या वर्तमान समयी होत असलेल्या कृपेला उंचवते। नवस पूर्ण करणे हे आपल्या साधन संपत्तीला उंचावत नाही। परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू? या स्तोत्रकर्त्याने स्वतःला केलेल्या प्रश्नाचे उत्तर मी तारणाचा प्याला उंचवून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन हे आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर माझा तारणाचा प्याला भरून वाहावा अशी मी देवाकडे हाक मारतो। परमेश्वराची परतफेड करणे म्हणजे परमेश्वराकडून अधिक प्राप्त करत जाणे, जेणेकरून परमेश्वराच्या अक्षय चांगुलपणाचे गौरव अधिकाधिक होईल। तारणाचा प्याला उंचावून धरणे हे परमेश्वराचे संतुष्टीदायक तारण हातात घेणे आणि त्यातून पिणे आणि त्याची अधिक अभिलाषा धरणे होय। आपण हे पुढील वाक्य प्रयोगामुळे समजतो। मी परमेश्वराच्या नावाने हाक मारेन, मी अधिक सहाय्यासाठी धावा करेन। परमेश्वराने दया करून माझ्या हाकेकडे आपले कान लाविले, त्या उपकाराची मी कशी परतफेड करू? उत्तर, मी पुन्हा त्याला हाक मारेन। मी देवाच्या या गोष्टीसाठी स्तवन करीन व त्याचा सन्मान करीन की त्याला माझ्याकडून कधीच कोणत्याही वस्तूची किंबहुना माझी देखील गरज पडत नाही, तर उलट जेव्हा मला त्याची गरज असते तेव्हा तो सर्व वेळी माझे कल्याणच करत असतो। मग स्तोत्र करता आपले तिसरे वक्तव्य बोलतो, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करेन। पण तो आपले केलेले नवस पूर्ण कसे करेल? ते नवस तो तारणाचा प्याला उंचावून व परमेश्वराच्या नावाने हाक मारून पूर्ण करेल, म्हणजेच आपल्याला कायमस्वरी कृपेवर कृपा मिळत जाईल, सर्व भरून काढणारी अशी पुरेशी कृपा। या अभिवचनावरील विश्वासाने ते नवस पूर्ण केले जातील।